संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये कुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह। अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय। हरिपाठाचा जो अभंग आहे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीण मन व्यर्थ जाय। अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय। तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तम। सत्व रज आणि तम हे तीन गुण असार आहेत। आणि निर्गुण हे खरं म्हणजे सार आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तीन गुणांमधली जी गोष्ट आहे ती गोष्ट आणि निर्गुण यांच्यामध्ये महद अंतर आहे। सत्व रज आणि तम ही प्रकृतीची लक्षणं आहेत, देहाची लक्षणं आहेत, जगताची लक्षणं आहेत। तीन गुणांच्या पाठीशी मूळ अहंता असते, अहंता असल्यामुळे त्रिगुण असतात। आणि हीच अहंता शुद्ध जाणीवेच्या रूपाने व्यापक विस्तृत अशी झाली, त्याचा संकुचितता ही गोष्ट संपून गेली की तीन गुणांच्या पलीकडे असणारं निर्गुण तत्व त्याच्या ठिकाणी बुद्धी रमते। त्यामुळे सगुण निर्गुण आणि त्रिगुण या ज्या गोष्टी राहतात मूळ परमात्म्याला जाणल्याखेरीज या सर्व गोष्टी तशा तऱ्हेने व्यर्थच आहेत, यांच्या चर्चा त्या तऱ्हेने व्यर्थ आहेत। अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे। परमात्मा अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही असं जे परमात्म्याचं वर्णन केलं जातं, खरं म्हणजे तो व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही। आम्ही आमच्या बाजूनी त्याला अव्यक्त असं म्हणतो, याचं कारण आम्ही स्वतःला देहवान समजतो त्यामुळं इंद्रियांना तो लक्षात येत नाही, इंद्रियांना लक्षात येत नसल्यामुळे आम्ही त्याला अव्यक्त म्हणतो। तो जसा आहे तसा इंद्रियांना समजत नाही त्यामुळं आम्ही त्याला निराकार म्हणतो। वस्तुतः त्याला अव्यक्त म्हणण्यासारखं अथवा निराकार म्हणण्यासारखं आमच्या जवळ मोजमापाचं साधन त्याच्यापेक्षा वेगळं नसल्यामुळं म्हटलं जातं एवढंच, नाहीतर आम्हाला काही कारण नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, आनंदू ना निरानंदू, एक ना विविधू, मुक्त ना बद्धू, आत्मपणे. तो आनंदरूपही नाही आणि निरानंद रूप देखील नाही, तो मुक्त देखील नाही आणि तो बद्ध देखील नाही. समजून घेताना आम्ही आमच्या बाजूनी लावलेले हे निकष आहेत, त्याच्या बाजूनी याच्यातली कोणतीच गोष्ट उपस्थित नाही. तो जसा असायचा तसा आहे. एकम ब्रह्म द्वितीयम नास्ती हे श्रुतीवचन असं समर्थ म्हणतात. एक ब्रह्म, दुसरं इथं काहीही नाही असं जे श्रुतीवचन आहे तेही आमच्याच बाजूनी आहे, देहधाऱ्यांच्या बाजूनी आहे, अज्ञानाच्या पक्षी आहे. एकच ब्रह्म आहे आणि दुसरं या ठिकाणी काहीही नाही. अव्यक्तच आहे आणि व्यक्त काहीही नाही, निराकारच आहे आणि आकार काहीही नाही, असं जाणण्याची आमची जी मोजपट्टी असते ती मोजपट्टी खरं म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी चालत नाही. तरी देखील समजण्यासाठी म्हणून अद्वैतातून म्हणजे व्यापक सघन सर्वत्र पसरलेल्या अशा परमात्म्यापासून आमच्यापर्यंत जेव्हा वेगळेपणाने आम्ही सृष्टीचा विचार करतो तेव्हा परमात्मा एक ब्रह्म आहे या भावाने आम्हाला त्याच्याकडे पाहायला लागतं. वस्तुतः जगत, परमात्मा आणि आम्ही हे एकरूप आहोत. सद्गुरूंकडे गेल्यावर जे मूळ प्रश्न विचारायचे, ज्याला परिप्रश्न असं म्हणतात, त्या प्रश्नांमध्ये मी कोण आहे, हे जगत काय आहे, ब्रह्म काय आहे, ईश्वर काय आहे, माझा जगताचा ईश्वराचा ब्रह्माचा परस्पर संबंध काय आहे, याला परिप्रश्न असं म्हटलेलं आहे. आणि मी या नावाचा तत्वतः पदार्थ नाही. मी कोण आहे? मी देह नाही, कारण देहाचा देखील देह आहे हे समजणारा माझ्यामध्येच कोणीतरी उपस्थित आहे. त्या अर्थी मी देहापेक्षा वेगळा असला पाहिजे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम आणि एतत यो वेत्तितम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदहा. या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि हे क्षेत्र आहे असं समजणारा या शरीरामध्ये जो शरीरी आहे तो मात्र क्षेत्रज्ञ म्हणून ओळखला जातो. असं असल्यामुळं मी शरीर असं जर म्हटलं तर ते उत्तर चुकीचं राहतं. मी मन असं म्हटलं तर उत्तर चुकीचं, मी बुद्धी असं म्हटलं तर उत्तर चुकीचं राहतं. शरीर, मन आणि बुद्धी यांना प्रकाश देणारा, हे आहेत असं सांगणारा माझा अंतर्यामी जो आहे तो आणि परमात्मा मुळात एक आहेत. परमात्माच माझ्या अंतर्यामी शुद्ध जाणीवेच्या अंगानी काम करतो आहे. त्यामुळे मी आणि परमात्मा हे एक आहेत. मग जगत काय आहे? जगत आणि परमात्मा देखील एक आहेत. परमात्म्यापासूनच सगळं जगत निर्माण झालं. जगत या नावाचा स्वतंत्र पदार्थ नसून जसं प्रभा आणि चंद्र या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तशा प्रकारे जगत आणि परमात्मा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की केळेवरी माणिके लोपीजे काही, माणकाची जी केळा प्रभा प्रकाश सर्वत्र पसरतो, तेज दिसतं, त्या तेजामुळे ते माणिक झाकलं जातं का जास्त प्रकाशित होतं? झाले मी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके, जग निर्माण झाल्यामुळे मी झाकलो असं वाटत असेल तर जगत्वाच्या अंगाने उलट मीच जास्त प्रकाशित झालो। केळेवरी माणिके लोपीजे काही, माणकाची केळा आहे त्यामुळे ते माणिक लोपत नाहीस होतं का अधिक प्रकाशित होतं, अधिक स्पष्टत्वाने समजतं। तशा प्रकारे जगत देखील परमात्माच आहे, मी देखील परमात्माच आहे, ईश्वर देखील परमात्म्याचीच शबल शक्ती म्हणून ओळखली जाते, परमात्माच आहे। म्हणून जो अव्यक्त आहे, निराकार आहे, ज्याला काहीही आकार नाही, अशा अव्यक्तातून एक ब्रह्म आहे असं आम्हाला समजण्यासाठी सांगितलं जातं। परमात्मा आणि ब्रह्म देखील एक, पण तो एकच आहे असं सांगितलं जातं। वस्तुतः तो एकच आहे, तिथे जर दुसरं कोणी नसेल तर तो एकच आहे हे सांगायची गरज काय? पण आम्हाला आम्ही कोणीतरी आहोत असं वाटतं ना। अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता असं समर्थ म्हणतात। वस्तुतः अभेद असताना जो भेद झाला असं वाटतं याचं कारण आपण कोणीतरी आहोत या ठिकाणी ब्रह्मापेक्षा वेगळे असा भाव निर्माण झाला, म्हणून मग मी वेगळा झालो, परमात्मा वेगळा झाला आणि जे दिसतं ते परमात्म्याखेरीज जगत म्हणून काही दिसायला लागलं। म्हणून तो वस्तुतः अद्वैत असताना, निराकार असताना, एकच एक असताना तो एक आहे असं सांगितलं जायला लागलं। त्याचा विशेष उल्लेख तो एकच आहे असं करण्याची कोणतीही गरज नव्हती। आणि मग तो एक आहे असं सांगायला सुरुवात झाली ज्या कारणाने, अहंतेमुळं। त्याच कारणाने या ठिकाणी असणारं अनेकत्व देखील तितकंच स्पष्टपणाने दिसायला सुरुवात झाली। म्हणून अव्यक्त निराकार ज्याला काही आकार नाही अशी परिस्थिती असताना चराचर विश्व देखील निर्माण झालं। वस्तुतः चराचर विश्व त्या अभेदत्वानी परमात्म्यापेक्षा वेगळं मुळीच नाही। पण मग ज्ञान झाल्यावर निदान ही तरी वस्तुस्थिती लक्षात येते की चराचर विश्व मी आणि परमात्मा हे एकच आहेत। असं समजतं की चराचर विश्व हे मुळातच परमात्म्याशी एकरूप आहे। एकरूपत्वाला भज हा धातू वापरला जातो। भज गोविंदम, भज गोविंदम, भज म्हणजे एकरूप हो, मग ते भजनानी हो म्हणजे लीन होऊन हो, त्याची स्तुती करून हो, पण एकरूप हो। नुरवणी वेगळेपण रसी भजिन नले लवण, थोडंही वेगळं न राहता पाण्यामध्ये मीठ, एकरूप होऊन गेलं। तशा प्रकारे परमात्माच वस्तुतः भरून राहिलेला असताना एकच परमात्मा आहे हे अबोधामुळे सांगितलं जातं, अज्ञानामुळे सांगितलं जातं। वस्तुतः उल्लेख करण्याची, कोट करण्याची गरज नाही, पण तो एकच आहे हे ज्या न्यायाने सांगितलं जातं अज्ञानामुळं, त्याच न्यायाने चराचर विश्व देखील परमात्म्यापासून वेगळं आहे असं दिसायला सुरुवात होते. आणि जर ज्ञान झालं तर त्या ज्ञानापोटी चराचर विश्व परमात्म्याशी एकच झालेलं आहे अशी ही दृष्टी उघडते. अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरीसी भजे. बोध झाल्याबरोबर चराचर विश्व हरीशी मुळातच एकरूप आहे असं लक्षात यायला सुरुवात होते. प्रथम निर्विचार शून्यता होती आणि निर्विचार शून्यतेच्या आधी त्याला कोणत्या शब्दांनी वर्णन करता येणार नाही. अशी केवळ अस्तित्व मात्र अशी स्थिती होती. त्याचं वर्णनच करायचं झालं तर त्याला सत असं म्हणता येतं. सत याचा अर्थ ज्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही असा. जो कधीही उत्पन्न झाला नाही अनुत्पन्न आहे नेहमीच आहेच आहे असा. जो उत्पन्न होतो तो मरतो. निपजे उपजे ते नासे नासे नासले पुनरपी दिसे. जे निर्माण होतं ते नाश पावतं नाश पावतं ते परत निर्माण होतं. हे निर्माणच होत नाही आणि नाशच पावत नाही असं सदान कदाचं आहेच आहे असं तत्व. या मूळ तत्वापासून ज्या ठिकाणी केवळ सतचा भाव होता पण सतचा भाव आहे अशी वेगळी जाणीव त्याला नव्हती. जे जड नव्हतं. आपण कसे सगळे जड आहोत देहानी आणि सगळं अवतीभोवतीचं विश्व कसं जड आपल्याला दिसत आहे तशा प्रकारे ते जड नव्हतं. ते चेतन स्वरूप होतं. आणि दुसरं काहीच नसल्यामुळं जेव्हा दुसरं काही निर्माण होतं तेव्हा दुःख होतं. एकच एक जेव्हा असतं तेव्हा एक आनंदाची स्थिती असते. त्यामुळे जे आनंद रूप होतं दुसरा आला की भीती आली. भीती आली की दुःख आलं. दुःख आलं की अनेक प्रकारचा संकोच आला. त्या ठिकाणी दुसरं काही नसल्यामुळे सहजच आनंदाची स्थिती होती. अशा मूळ स्थितीमधून ते तसं असल्यामुळं प्रेम स्वरूप होतं. ते तसं असल्यामुळं शांत स्वरूप होतं. ते तसं असल्यामुळं केवळ अस्तित्व मात्र केवळ चैतन्य मात्र केवळ आनंद मात्र असं काही होतं. आणि हे एकाच पदार्थाचे गुणधर्म आहेत. जो सत आहे तोच चित आहे आणि जो चित आहे तोच आनंद रूप आहे. सत वेगळा चित वेगळा आणि आनंद वेगळा असा प्रकार नाही. अशी मूळ स्थिती असताना आम्हाला मात्र त्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी एका निर्विचार शून्यापासून पुढे पाऊल टाकून जायला लागतं. म्हणून निर्विचार शून्यता ही त्याच्या अलीकडची पण आम्हाला जाणण्यासाठी म्हणून पलीकडे जाण्यासाठी योग्य अशी एक अवस्था म्हणून सांगितली जाणारी स्थिती. इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव. ही शून्याची स्थिती देखील इतकी विलक्षण असते. या शून्याच्या स्थितीमध्ये आपण ब्रह्मालाच गाठलं असं कित्येकांना वाटतं असं समर्थ म्हणतात. तयास प्राणी मंद बुद्धिस्तव देव म्हणती. आपण जे प्राप्त करायचं ते प्राप्त झालं असं कित्येकांना त्या शून्य स्थितीतच वाटतं. कारण मनाचं अमन झालेलं असतं. चित्त अचित्त झालेलं असतं. तर्क काम करत नसतो, देहाची जाणीव संपलेली असते, जगताची जाणीव संपलेली असते। ब्रह्म म्हणून मुरडले तेथून मागे असं समर्थ म्हणतात। आपल्याला जे प्राप्त करायचं ते प्राप्त झालं असं समजून कित्येक जण तिथूनच मागे फिरतात। पण हे जे शून्य आहे, हे शून्य म्हणजे आता सगळं संपलं, आता काहीही शिल्लक राहिलं नाही, हे समजणारा तिथं उपस्थित असतो। जर शून्य असतं, काहीच नसतं, तर ते समजणारा देखील तिथं नसायला पाहिजे होता। पण शून्य आहे असं समजणारा तिथं कोणीतरी असतो, आणि हा जो कोणी एक असतो त्याला कालांतराने आत्मबोध होतो, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत असं त्याच्या लक्षात येतं। त्यामुळं या सच्चिदानंद स्थितीच्या अलीकडं ही केवळ शून्यता असते, निर्विचार शून्यता। आणि या निर्विचार शून्यतेच्या कितीतरी अलीकडं चित्त, मन, तर्क, अंतःकरण, अहंकार या गोष्टी असतात। आणि या गोष्टींच्या कितीतरी अलीकडं स्थूल इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या गोष्टी असतात। परमात्मा जाणण्याची इच्छा धरणाऱ्या साधकांनी या कर्मेंद्रियांचा आणि ज्ञानेंद्रियांचा संयम करणं, त्यांना बंद करणं ही गरजेची गोष्ट असते। देहाला बसवणं, सर्व इंद्रिय बंद करणं, त्यांची कार्य बंद करणं आणि कार्य करण्याची खुमखुमी देखील बंद होणं। जे बसलेलं आहे ध्यानाला आणि म्हणतो आहे की अर्ध्या तासात उठतो आणि तिकडे जाईन, जे जाण्याचीही काहीतरी खुमखुमी आहे, इच्छा आहे, ती इच्छा देखील ध्यानाच्या आड येते। पायाला चालण्याची इच्छा आहे, ध्यानाला बसलेल्या वेळात ती नको, नाहीतर मग ध्यान नीट होणार नाही। ध्यान करून घेऊ आणि फराळ करू, ध्यान नीट होणार नाही। खाण्याची जी इच्छा आहे, आता याला मी खुमखुमी म्हणणार नाही फार तर, पण एवढ्या एका इच्छेपोटी इंद्रिय निरिच्छ असली पाहिजेत। त्यावेळेला जेव्हा आपण ध्यानाला बसू, यालाच वैराग्य म्हटलेलं आहे। अशा प्रकारे सर्व इंद्रियांच्या आपल्या आपल्या विषयात किंवा कर्मांमध्ये रमण्याच्या भावना ध्यानाला बसण्याच्या वेळेला संपलेल्या असल्या पाहिजेत। पहिली गोष्ट, कोणतीही कर्म प्रेरणा, कोणतीही विषय प्रेरणा त्यांच्या ठिकाणी नसावी। ध्यान का चांगलं होत नाही, तर ती असते आणि ध्यानाला बसलेला असतो, त्यामुळे स्थूलतः इंद्रियांमधून विषय प्रेरणा अथवा कर्मप्रेरणाच निघून गेलेली नसल्यामुळे ध्यान कसं होणार, ध्यान चांगलं होणार नाही। केवळ आपण ध्यानाला बसल्यामुळे ध्यान चांगलं होईल असं होत नाही ना, आणि असं खूप वर्ष बसलो म्हणूनही चांगलं होईल असंही होणार नाही। त्यामुळे या सगळ्या प्रेरणा घालून द्यायला लागतात, पार तडीपार करायला लागतात। ज्ञानेश्वर महाराजांनी तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन, असं वर्णन केले, ते त्याच्याकरता केलेलं आहे। एवढं केल्यानंतर मग मनाचा व्याप, चित्ताचा व्याप, अंतःकरणातल्या भावभावनांचा व्याप, तर्काचा व्याप या गोष्टी सुरू होतात, आणि त्यांचीही कार्य जर थांबली, पूर्णपणाने थांबली, तर मग निर्विचार शून्यता प्रत्ययाला येते। आणि निर्विचार शून्यता ही स्थिती कितीतरी काळ अनुभवाला आल्यानंतर हळूच एक पाऊल त्याच्या पलीकडे पडतं। की ज्या एका पावलामध्ये जो परमात्म्याशी ब्रह्माशी सच्चिदानंदत्वाशी जो दुरावा होता तो दुरावा संपून जातो। ही वामनाची तीन पावलं पडलीच पाहिजेत, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही। इकडे अव्यक्त अचिंत्य निराकार परमात्मा आहे आणि इकडे तुम्ही आहात देहाच्या भावनेवर व्यवहार करणारे, चराचराच्या भूमिकेमध्ये असणारे, आणि इथून तुम्हाला त्याला भजायचं आहे, त्याच्याशी एकरूपता साधायची आहे। अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरीसी भजे, म्हणून चराचरापासून तो वस्तुतः परमात्मा असला तरी देखील परमात्म्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचण्यासाठी त्याला खटपट करायला लागते। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय। या सगळ्या गोष्टी ध्यानी याचे विविध अर्थ, या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन लक्षात घेऊन ज्ञानदेवांनी आपल्या मनामध्ये रामकृष्ण हे नाम ठेवलेलं आहे। ज्ञानदेवा ध्यानी, आपण कुठं आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे हे सगळं लक्षात घेऊन मग प्रवास करायला पाहिजे, मग मार्ग आक्रमला पाहिजे। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अशा प्रकारे निर्गुणातून क्रमानी सगुणापर्यंत कसं येतं, कशा गोष्टी आल्या हे लक्षात घेऊन उलट क्रमानी सगुणापासून निर्गुणापर्यंत, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय। अगदी गुण संपले, अगुण जरी झाला तरी देखील हरीशिवाय परमात्मदर्शनाशिवाय सगळ्या गोष्टी व्यर्थ होतात। हे सगळं ध्यानात घेऊन अव्यक्त निराकार गुण गुणाचे अगुण हे सगळं ध्यानामध्ये घेऊन ज्ञानेश्वर महाराज नामस्मरण करताहेत। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, असाही अर्थ करता येईल की ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञानदेव ध्यानामध्ये अशा रीतीने जिथून चराचर हरीला भजतं असं कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ओलांडून मग अंतःकरण मन चित्त तर्क ओलांडून त्याच्याही पलीकडे असणारी निर्विचार शून्यता तीही ओलांडून ध्यानामुळे ध्यान करून अव्यक्त निराकार नाही ज्या आकार त्या परमात्म्याशी एकरूप होतात। आणि अन्य वेळेला मनी रामकृष्ण हरी, आणि जेव्हा मन काम करत असतं तेव्हा ज्ञानदेवा मनी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी याच्याच बोधाच्या प्रकाशामध्ये रामकृष्ण या नामाचा उच्चार मनामध्ये सतत चालू असतो। आणि या उच्चारामुळे किंवा मनामध्ये अशा प्रकारचं नाम वागवल्यामुळे अव्यक्त निराकार अशा परमात्म्याशी एकरूपता ज्ञानदेव साधतात। ध्यानात निर्गुणाचा बोध होतो, ध्यानात निर्गुणाशी तन्मयता प्राप्त होते, ध्यानात आपण निर्गुण होऊन जातो, देहभाव नाहीसा होतो, मन नाहीस होतं। तसंच परमात्मा निर्गुण आहे हे ध्यानामध्ये लक्षात येतं। त्या निर्गुणाशी एकरूपता साधल्यानंतर मुख्यतः काही होत असेल तर अतिशय शांतीचा प्रत्यय येतो। ध्यानामध्ये मुख्यतः अनुभव शांतीचा येतो, सार्वकालिक अनुभव शांतीचा, क्वचित प्रकाशाचा, नादाचा, फारच क्वचित। ते तितकंस महत्वाचं असं धरलं जात नाही। ध्यानामध्ये होणारी दर्शनं तितकी महत्वाची धरली जात नाहीत, पण शांतीचा प्रत्यय मात्र अति महत्वाचा धरला जातो। अशा रीतीने ध्यानामध्ये निर्गुणाचा बोध प्राप्त होतो। आणि जर असा रोज निर्गुणाचा बोध ध्यानामध्ये प्राप्त झाला, निर्गुण परमात्म्याचा आणि आपण देखील निर्गुण आहोत, देह नाही, अशा प्रकारे तर मग देव ही कल्पना संकल्पना अधिक सुंदर रीतीने भावायला सुरुवात होते। आपण पंढरपूरला गेलो, पांडुरंगाच्या समोर उभं राहिलो तर लक्षात येतं की ज्याला आपण वारंवार भेटतो ध्यानामध्ये तो हा इथं उभा आहे। सगुणावर विलक्षण प्रेम जडतं, तसं ते एकदम जडत नाही, जो ध्यान करणारा असतो त्याला लवकर जडतं। माझा तर पूर्ण अनुभव असा आहे की सगुणाच्या प्रेमाबद्दल मी काही केलं नाही, कधीही काहीही केलं नाही, कारण तशी शिकवणच नव्हती। कोणी सत्पुरुष भेटले नाहीत, एक सत्पुरुष भेटले ते म्हणजे स्वामीजी, दुसऱ्या कोणाकडे कधी गेलो नाही, कारण जाण्याकरता काही प्रश्नच नव्हता, संसारातल्या धक्क्यांचा प्रश्न नव्हता। 19व्या वर्षी आलो आणि मग एवढं कसं प्रेम निर्माण झालं ज्ञानेश्वर महाराजांविषयी, पंढरीनाथांविषयी, रामचंद्रांविषयी, गोपाळकृष्णांविषयी? ध्यानामुळे निर्माण झालं। जेव्हा भीष्मादिक म्हणतात की हा आदि अंत विरहित परमात्मा आहे, तेव्हा आदि अंत विरहित परमात्मा कसा हे सद्गुरु कृपेनी समजल्यावर किती आनंद होतो, अशी एखादी व्यक्ती आहे असं म्हटल्यानंतर स्वामीजींकडे पाहताना म्हणून आनंद होत असे, म्हणून प्रेम उचंबळून येत असे की जे केवळ कुठल्याही खुणेमध्ये येत नाही असं जर खुणेनी दाखवता आलं तर केवढी गंमत आहे, केवढी मजा आहे, डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात होईल, नाहीतर दुसरं काय होईल। असं असल्यामुळं ध्यानामधून निर्गुणाचा बोध जसा होतो तसं त्याचा एक दुसरा परिणाम म्हणून सगुणाविषयी देखील प्रेम निर्माण होतं आणि हे प्रेम थेट ज्ञानोत्तर भक्तीचं असतं, समजलेलं असतं। ते योगाने होतं, ते ध्यानाने होतं, ते ज्ञानाने होतं, ते भक्तीने होतं, म्हणून जर ध्यानात समजलं तर मनात रामकृष्ण हरी असं म्हणतानाही समजतं समजतं आणि मग नामावर प्रेम देखील बसतं की ज्या प्रेमानी ध्यान करत नसताना देखील मनाचं उन्मन होतं, मन नाहीसं होतं, मन परमात्म्याशी तदाकार होऊन जातं। ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय, मग अशी भावना खरंच निर्माण होते की किती जन्म जन्म पुण्य साठवत आलेलं असलो पाहिजे कोण जाणे। अनंत जन्मांचं पुण्य एकवटलं अशी विलक्षण गोष्ट नामस्मरणामुळं अव्यक्त निराकार अशा परमात्म्याला जाणल्यामुळं प्राप्त होते। अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरीसी भजे, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय। ज्ञानेश्वर महाराजांच्या ध्यानामध्ये अव्यक्त निराकारच नेहमी असतात आणि मनामध्ये मात्र रामकृष्ण हे शब्द असतात, असा अजून एक अर्थ याचा होतो। ज्ञानेश्वर महाराज अव्यक्ताच्या खुणा न चुकता नाम घेतात। अव्यक्त निराकार परमात्मा ज्ञानदेवांच्या ध्यानामध्ये कायम असतो, ज्ञानदेवांनी कायम लक्षात घेतलेला असतो आणि मनामध्ये रामकृष्ण या शब्दामुळं त्याच्याशी सतत एकरूपता साधली जात असते। कारण ध्यानामध्ये लक्षामध्ये जर आपण अव्यक्त निराकार असा परमात्मा कायम ठेवायचा असं म्हटलं तर जेव्हा मन कार्यरत होतं तेव्हा मनालाही त्याला सुसंगत चाळा देणं गरजेचं आहे। जर विसंगत मनामध्ये भाव असतील तर ते अव्यक्त कसं लक्षात राहील? आपल्याला याचा नेहमी अनुभव आहे। आपण कितीही ठरवलं तरी देखील आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, तो परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे, हे का विसरतो? अशा करता विसरतो की आपलं मन वेगळ्या तऱ्हेने संसाराचं चिंतन करण्यामध्ये निमग्न होतं, ते निमग्न झालं की विसरला। तर ज्ञानेश्वर महाराज अशी युक्ती सांगतायत की ध्यानामध्ये अद्वैत भाव कायम आहे, अव्यक्त निराकार हा भाव कायम आहे आणि मन देखील रामकृष्ण हरी असं म्हणत आहे, रामकृष्ण मनी असं मनामध्ये आहे। रामकृष्ण दत्त शिव केशव काही घ्या, असं ज्ञानदेवांनी केल्यामुळं काय काय घडलं? तर सगुणाच्या पलीकडं त्रिगुणांच्या पलीकडं गुणांच्या पलीकडं अव्यक्त स्थितीपर्यंत ज्ञानेश्वर महाराज कायमचे जाऊन स्थिर झाले। त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विण मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय, जन्मोनी अनंत पुण्य होय। जन्माला आलो आणि अनंत पुण्य प्राप्त केलं, किंवा अनंत जन्मांनंतर पुण्य प्राप्त केलं, किती जन्म आले गेले कळलं नाही पण या जन्मामध्ये हे समजलं आणि पुण्य प्राप्त झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। कोणताही अर्थ घेतला तरी चालेल। अशा प्रकारे हे फार सुंदर अभंग आहेत। एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे असं ज्ञानेश्वर महाराज अनेक एका अभंगामध्ये म्हणतात. नाम घेता घेता अद्वैत भाव निर्माण होतो. नाम नामधारक आणि परमात्मा तिन्ही मिळून एक तत्व आहेत असं लक्षात येतं. एवढंच नव्हे तर एकच एक परमात्मा हाच एक तत्व म्हणून जगात भरलेला आहे असं लक्षात येतं. त्या एकतत्व परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी नामाचं साधन निवडल्यामुळं द्वैताचं बंधन आता बाधत नाही असं ज्ञानेश्वर महाराज आपली स्वतःची स्थिती आत्मस्थिती विशद करून सांगतात. द्वैताचं बंधन म्हणजे द्वैतामुळं निर्माण होणारे विकार, द्वैतामुळं निर्माण होणारी ईर्षा, असूया, मत्सर, काम, क्रोध, लोभ अशा प्रकारचे अनेक दोष द्वैताचं बंधन म्हणजे परमात्म्यापेक्षा देह वेगळा आहे असं समजणं, द्वैताचं बंधन म्हणजे जन्म मृत्यू पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे द्वैताचं बंधन. या कशाचीही बाधा एक तत्व नाम साधिती साधन अशा अद्वय भावानी नाम घेतल्यामुळं द्वैताचं बंधन बाधेनासं झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपलं जे शुद्ध अस्तित्व आहे स्थळ काळ विरहित वासना विरहित त्या शुद्ध अस्तित्वापर्यंत जाऊन पोहोचणं हे घडून गेलं. वासनेची बीज नाहीशी झाली. द्वैताचं बंधन बांधणं जसं या जन्मामध्ये असतं तसं पुढच्या जन्मामध्ये देखील वासनेच्या बीजामुळं जन्म होत असल्या कारणाने द्वैताचं बंधन हे कायमच मागं लागतं. वासनाच नाहीशी झाली, वासना बीजच जळून गेल्यामुळं द्वैताचं बंधन देखील नाहीसं झालं. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैचा होय. आणि जर अशा प्रकारांनी अद्वैताच्या ठिकाणी पैठा होण्याची बसण्याची जर बुद्धी राहिली नाही तर अद्वैताच्या या वाटा समजणार नाहीत. उपजला पण करंटा म्हणून उपजला. उपजवनी करंटा नेणे अद्वैत वाटा, अद्वैत वाटा याला कधीच समजल्या नाहीत. तो रामकृष्णी पैठा कैचा होय, तो रामकृष्ण या ठिकाणी स्थिर कसा होणार असं ज्ञानेश्वर महाराज विचारत आहेत. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी समदमा वैरी हरी झाला. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. नोबा माउली.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।